नमस्कार, मी विजया सहस्राव। ऐकूया काही ठळक घडामोडी। राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची आज एकमतानं निवड झाली। रालोआच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक आज नवी दिल्लीत संसद भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात झाली। संरक्षण मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंग यांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला। भाजपचे अमित शहा, नितीन गडकरी, जनता दल सेक्युलरचे एच डी कुमारस्वामी, तेलगू देसमचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू, जनता दल संयुक्तचे अध्यक्ष नितीश कुमार, तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर सदस्य पक्षांनी प्रस्तावाला अनुमोदन दिलं। राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सर्व नवनिर्वाचित खासदार तसंच भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते। आता येत्या रविवारी नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतील। दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होईल। भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज चालू आर्थिक वर्षातला द्वैमासिक पतधोरणाचा दुसरा आढावा जाहीर केला। सलग 8व्यांदा रेपो दर 6.5% कायम ठेवण्याचा निर्णय बँकेनं घेतला आहे। त्यामुळे आता स्थायी ठेवींवरचा व्याजदर 6.25%, तर मुदत ठेवींवरचा व्याजदर आणि बँकेद्वारे आकारला जाणारा व्याजदर 7.5% इतका राहील। राज्य विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं माघार घेतली आहे। मनसेतर्फे अभिजित पानसे यांना उमेदवारी देण्यात आली होती। या निवडणुकीसाठी शिवसेनेचे संजय मोरे आणि भाजपचे निरंजन डावखरे रिंगणात आहेत। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अमित सरैया यांनी उमेदवारी अर्ज आज दाखल केला। काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भाजपने दाखल केलेल्या मानहानी प्रकरणी बंगळुरू विशेष न्यायालयानं आज जामीन मंजूर केला। काँग्रेसनं कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी वृत्तपत्रांमधून दिलेल्या जाहिरातीत कर्नाटक राज्य सरकारने 2019 ते 2023 या काळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता, त्याविरुद्ध भाजपाने हा खटला दाखल केला होता। नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू असून पुढल्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी सोसाट्याचे वारे आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे। मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांक आज दिवसअखेर 1619 अंकांनी वधारला आणि 76693 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 469 अंकांची वाढ नोंदवत 23290 अंकांवर बंद झाला। हा दोन्ही निर्देशांकांचा आजवरचा उच्चांक आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।